हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्र अधिभूम्याम् तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाशितिकण्ठा दिवगम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपथयो विशिखासः कपर्दिनः ये अन्नेषु विद्यन्ति पात्रेषु पिबतो जनाना ये पथाम् पथि रक्षय ऐलवृदा यौविदः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागंसश्च दिशो रुद्राविदस्थिरे पेशागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येऽन्तरिक्षे ये दिवि ये शामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वस्तेभ्यो नमस्ते नो मृणयन्तु तेयम् विष्मो यश्च नो द्वेषितम् भोजम् भेदधामि। ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सु यो ओषधीषु यो रुद्रो विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु। तमुष्टुः यस्विषुस्तु धन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहेसौ मनसाय रुद्रम् नमोभिर्देवमसुरम् नुवस्य अयम् मे हस्तो भगवानयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजोऽयगम् शिवाभिमर्शनः ये ते सहस्रमुयुतम् पाशामृत्योमर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनानेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई विमय आपल्याला सांगणार।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। पूजनीय स्वामीजींचे घर हेच एक मंदिर आहे। त्या मंदिरातील गाभारा आहे त्यांचे देवघर स्वामीजींची खोली। तेथील वातावरण अत्यंत चैतन्यमय आहे। पूजनीय स्वामीजींच्या घराच्या देवाऱ्यात स्वामी स्वरूपानंद यांचा मोठा फोटो भिंतीवर लावलेला आहे। पुढे वाळूंची मूर्ती आहे। बाजूला तांबात घरातील देव आहेत। पूजा करताना स्वामीजी आपल्या दोन्ही तळ हातांवर अत्तर घेऊन प्रेमाने ज्ञानोबा माऊलींच्या गालांना लावत अत्तर लावून लावून माऊलींच्या गालांचा रंग थोडा बदलत असे। त्यामुळे ते अधूनमधून सद्भक्त अभिजित धोंडफळेकडून रंगवून घ्यावी लागे। स्वामीजी माऊलींच्या कपाळाला गंध लावत माऊलींच्या अंगावर भरजरी तर कधी रेशमी वस्त्र घालत, थंडीच्या दिवसात लोकरीचे वस्त्र घालत। तेथील देवतांचे फोटो, मूर्ती, सर्व काही स्वामीजींसाठी चिन्ह होते। तेथे धातूचा गोमुख असलेला एक कलश होता। आमच्या दृष्टीने या कलशाचे फार महत्व होते। या कलशात सरला मातोश्री पूजेचे तीर्थ भरून ठेवत। सायली, मीरा, ईश्वरी, मंदार, प्राची, अनिकेत, गुणेश, केदार, प्रणव, श्रद्धा असे एक ना अनेक मुले त्यावेळी 1-1.5 वर्षांची असावीत। ही मुलेही आपल्या आयांबरोबर नियमाने केंद्रात येत असत। तेव्हा माया अपार्टमेंट मध्ये संध्याकाळी 7:30 वाजता केंद्र भरत असे। माया अपार्टमेंटचे ध्यान मंदिर, स्वामीजींचे निवासस्थान एवढ्याच भागात केंद्र भरत असे। वेला हॉल, वृंदावन सभागृह, माधव निवास या वास्तूंमध्ये बसण्यास खूप नंतर सुरुवात झाली। त्यामुळे चळवळी आणि गडबडी मुले आणि त्यांच्या आया यांची रडांगी स्वामीजींच्या खोलीत किंवा अंगणात होत असे। स्वामीजींच्या देवखोलीत मुलांचे डबा खाणे, चित्र काढणे, थोडेसे एकमेकांशी भांडणे, रडणे सर्व काही होत असे। केंद्र संपता संपता गोमुखातील तीर्थ आम्ही सर्वांना थोडे थोडे देत असू। मुलांचे ते एक मुख्य आकर्षण होते। केंद्र संपल्यावर आम्ही सर्व मुलांना स्वामीजींसाठी हात जोडून उभे राहायला सांगत असू। इतका वेळ मस्ती करणाऱ्या मुलांना आता ओळीत दांडून उभे केलेले पाहून स्वामीजींना मोठे मौज वाटे। कोणाच्या डोक्यावरून तर कोणाच्या गालावरून हात फिरवत ते म्हणत, काय वीर कसं चाललंय। कधी कधी आमच्याकडे बघून म्हणत, हे सगळे आपल्या केंद्राचे आधार आहेत ना। स्वामीजींच्या खोलीत बसताना आम्हाला धास्ती वाटे, पण स्वामीजी मात्र मुलांचं कौतुकच करत। स्वामीजींच्या मागे येणाऱ्या सरला आजीही मुलांचं कौतुक करत। कुठल्या मुलाला कुठल्या रंगाचा पेढा आवडतो हे लक्षात ठेवून तसा पेढा त्याला देत। एकदा स्वामींनी अनिकेतला पेढा दिला। तो आनंदित होऊन नाचत स्वामीजींच्या खोलीतून बाहेर हॉलमध्ये आला। स्वामीजी म्हणाले, याला आता कळू लागले आहे की मला इथे खाऊ मिळतो आहे म्हणून। त्यावेळी आम्ही शेवटी 2-5 माणसं हॉलमध्ये होतो। आम्ही लगेच जाणारच होतो। इतक्यात अनिकेत बाहेरच्या दारात जाण्यासाठी गडबडीने चालू लागला। तर स्वामीजी पटकन पुढे येत मला म्हणाले, हे लोखंडी दार अवजड आहे आणि हा मुलगा धडपड्या आहे, दार पुढे आले तर लागेल त्याला। असे म्हणून ते स्वतः पुढे आले आणि अनिकेत बाहेर जाईपर्यंत तेथेच दार धरून उभे राहिले। मीही त्याच्या पाठोपाठ लगेचच बाहेर पडले। संध्याकाळच्या केंद्रात स्वामीजींचे घर साधकांनी भरून जात असे। केंद्राच्या वेळी स्वामीजी आणि सरला आई केंद्रात जात। त्यावेळी काही साधक साधिका स्वामीजींच्या घरात काही कामे करून ठेवत। त्यांची ही कामे स्वामीजींच्या प्रमाणे घड्याळाच्या काट्यावर चालत। त्या साधकांना सेवा करण्याचे महाभाग्य लाभत होते। स्वामीजींच्या खोलीत साधारणपणे आजच्या सुमारास केंद्राच्या वेळात राधिका तरी वेल्ला काही कामे करत असे। थोडीफार आवरावरती करत असे। हसऱ्या चेहऱ्याने ती मुलांकडे व आमच्याकडे कौतुकाने बघत असे। स्वामीजींची कॉटवरील चादर बदलत असे, उशीवरील आभरा झटकत असे। त्यांच्या पांघरुणाची घडी उघडून तिच्या सुबक निर्या करी। त्या निर्या अगदी कॉटच्या खालच्या बाजूला घेऊन कॉटच्या मध्यापर्यंत पांघरून सरळ पसरून घाले। आभ्यावर नॅपकिन पसरी। त्यानंतर ती प्रेमाने कॉटवर मस्तक टेकवत असे। स्वामीजींच्या कामातील स्वच्छता, नीटनेटकेपणा या गुणांचा तेथील सर्वच जण अभ्यास करत होते। हे सर्व बघून मलाही ही कामे करावीत असे वाटे, पण या द्वाड मुलांमधून सुटका होईल तर ना। एकदा मला सरला आईंना किंचितशी मदत करायची संधी मिळाली। मी आणि अनिकेत दोघे एकदा दुपारी स्वामीजींच्या घरी गेलो होतो। गणपतीचे दिवस होते। आई देवाची उपकरणे घासत होत्या। त्यांच्या पॅसेज मधील बेसिनवर त्या आपली उपकरणे घासून धुवून ठेवत होत्या। मी अनिकेतला हॉलमधील मॅटिंगवर बसवले। ती उपकरणे घासून एक एक करून आईंच्या हातात देत होते। अनिकेतला ही ती उपकरणे हातात हवी होती. त्याला बेसिनवरील पाण्यात खेळायचे होते म्हणून तो सारखा उठून आमच्या मध्ये मध्ये करत होता. आई शांतपणे काम करत होत्या. किंचित हसून आमची गंमत बघत होत्या. माझी थोडीशी होणारी चिडचिड त्यांच्या लक्षात येत होती. आईने अनिकेतला थोडा खाऊ वाटीत दिला. मग तो जरा गप्प बसला. त्या दोघांना कामात थोडीशी मदत करायला मिळाली तर जीव धन्य होत असे. वास्तविक आईंना फारशी काही मदत झाली नव्हती. परंतु माझ्या समाधानासाठी त्या मला नको वगैरे काही म्हणाल्या नाही. अशीच एकदा छोट्याशा कामाची संधी मिळाली होती. एकदा दुपारी 12 सुमारास स्वामीजींच्या घरी नेहमीची सामान हलवाहलवी चालली होती. मी गेले तेव्हा बरीच मंडळी काम करताना मला दिसली. मलाही काम करावेसे वाटू लागले. मी हळूच स्वामीजींजवळ जाऊन त्यांना विचारले मी काय मदत करू. त्यांनी माझ्याकडे पाहिले. मग म्हणाले ही खोली पूस मी झाड. आज्ञा म्हणून मी तसेच उलट्या क्रमाने काम केले. स्वामीजी मिस्किलपणे हसत होते. 5-10 सर्वांचे काम झाले. सर्वांनी त्यांना नमस्कार केला आणि ते सर्व बाहेर पडले. मला त्यांनी बसण्यास सांगितले. इतक्यात एक दुसरी साधिका तेथे आली. स्वामीजी म्हणाले ये बैस काय झाला आहे तुझा विचार. तुला हे स्थळ पसंत आहे ना. लग्न करणार आहेस का. ती साधिका म्हणाली स्वामीजी त्या स्थळाचा प्रश्न नाही पण इतक्यात नको लग्न करायला असं वाटतंय. स्वामीजी म्हणाले इतक्यात नको तर मग केव्हा करशील 40. ती साधिका म्हणाली 1-2 करून की. स्वामीजी गंभीर झाले. त्यावर तो फारसे बोलले नाहीत. मग आम्ही दोघेही बाहेर पडलो. पुढे त्या साधिकेचे लग्न खरोखरीच वस्तूशी उलटल्यावरच झाले. खूप हाल झाले त्या दरम्यान तिचे. स्वामीजी जे काय सांगत असतील ते तेव्हाच केलेले हिताचे असते एवढे खरे. मे महिन्याचे दिवस होते. मंगळवारी दुपारी 12 मला त्या दिवशी स्वामीजींनी बोलावलेले होते. दर्शनाच्या ओढीने माझी पावले जलद गतीने माया अपार्टमेंट्स कडे वळली. बाहेर उन्हाचा तडाखा होता. बरोबर 12 मी पूजनीय स्वामीजींच्या घराची बेल वाजवली. आतून सद्भक्त वीणाता योग हिने दार उघडले. तिने सांगितले अगं आज स्वामींना बरे वाटत नाही त्यामुळे तू पुढच्या वेळी येशील का. स्वामी आजारी आहेत हे ऐकून मला एकदम रडूच आले. बरं म्हणत मी कशीबशी केंद्रात जाऊन बसले. स्वामीजींना बरे नसल्याने मला त्यांनी बोलवावे असे मला वाटत नव्हते. परंतु वीणाताईने मी रडत असल्याचे त्यांना सांगितले असावे. लगेचच 2-4 वीणाताई माझ्याजवळ पुन्हा आली. हळू आवाजात मला म्हणाली तुला स्वामींनी बोलवलं आहे. मी डोळे पुसत विचारले कशाला आणि तिच्या मागोमाग आत गेले. मी स्वामीजींच्या खोलीच्या दारात उभे होते. खिडकीचे पडदे लावलेले होते. खोलीत सिलिंग फॅन सुरू होता शिवाय एक टेबल फॅन लावलेला होता. ते कॉटवर भिजलेले होते. अंगावर तलम पांढरे उपरणे पांघरलेले होते. त्यांना उन्हाळ्याचा त्रास होत होता. ते मृदू आणि हळू आवाजात हात वर करत म्हणाले ये बघ मला चक्कर येते म्हणून मी झोपलो आहे. त्यांना चक्कर येत होती पण ते मात्र प्रसन्नच दिसत होते. मग त्यांच्या पावलांकडे बोट दाखवत ते म्हणाले कर नमस्कार. त्यांच्या डोळ्यात याही वेळी वात्सल्य भरून राहिलेले होते. मी त्यांना नमस्कार केला. खरोखरीच अशा माऊलीचे दर्शन दुर्लभ आहे. केवळ मला वाईट वाटू नये म्हणून त्यांनी बोलावले होते. देहाला कितीही कष्ट होत असले तरी ते सेवाच करत राहत. दुसऱ्याच्या डोळ्यातील पाणी ते पाहू शकत नव्हते. स्वामीजी फारसे काहीच बोलले नाहीत. परंतु एक दैवी प्रेमाचा आविष्कार एका क्षणात माझ्या समोर प्रकट झाला. दुसऱ्याचे मन कुठल्याही परिस्थितीत जपणे ही एक अवघड गोष्ट आहे. तीच गोष्ट माझ्यासमोर साकार झाली होती. एका रविवारी आम्ही सत्संगाला गेलो. स्वामीजी आसनावर स्थानापन्न झालेले होते. पूजनीय अनंतराव आठवले रचित सद्गुरुं सच्चिदानंदम केवलम करुणाकरम ही ज्ञानदेवांवरील रचलेली प्रार्थना गायली गेली. सद्भक्त लीलाताई तांबे यांनी सुस्वर आवाजात ती म्हटली. त्यानंतर स्वामीजी एक एक प्रश्न स्वामीजीने एक एक प्रश्न घेण्यास सुरुवात केली. पहिला प्रश्न, साधकाला साधनेच्या वेळी भावाश्रू आले तर योग्य आहे का, कृपया उत्तर द्यावे. स्वामीजींनी उत्तर देण्यास सुरुवात केली, हो योग्य आहे, भावाने जीवन समृद्ध होते. कधी कधी भावाश्रू येणे हेही योग्यच आहे, त्यालाही प्रमाण असावे. डोळे पाझरावे पण भोकाड नको, सारखेच रडे नको, बाकीचा भाव आज जुळवावा. ज्याचा भाव उचंबळून येतो तोच अंतरंग साधक आहे. पिंडाला काळा शिवणे किंवा न शिवणे यावर विश्वास ठेवावा की ठेवू नये. अंतकाळी कसलीही इच्छा नको, रात्री झोपताना ओम तत्सदिती असे म्हणावे, भगवंताचे नामस्मरण करत झोपावे. काळा शिवणे यावर विश्वास ठेवा, उगीच तर्क करू नयेत. स्वामीजींनी नंतरचा प्रश्न घेतला, सद्गुरु सेवा कशी करावी. सद्गुरूंना कुठलीही सेवा नको असते, कोणी सेवा करावी अशी त्यांची अपेक्षा सुद्धा नसते. आपल्या लेखी सद्गुरूंची सेवा करावी असे आपल्याला वाटत असते. सद्गुरूंची मुख्य सेवा त्यांचे आज्ञा पालन करणे, त्यांनी सांगितलेली साधना करून आत्मज्ञान करून घेणे, बोध प्राप्त करणे, त्यांनी दिलेल्या उपदेशाचे सतत चिंतन करणे. काही साधकांना सद्गुरूंच्या देहाची सेवा सुद्धा करण्याचे भाग्य लाभते, पण अशी सेवा खूप जपून करावी. परवा एक साधक आले होते, खूप दिवसांनी ते आले आणि मला म्हणाले काही पादसेवन करू दे. मी त्यांना विचारले म्हणजे काय करणार, ते म्हणाले तुमचे पाय जपून देतो. मी म्हणत होतो माझे पाय दुखत नाहीत, तरी सुद्धा त्यांनी हट्ट धरला आणि पाय चेपण्यास सुरुवात केली. त्यांनी इतके जोरात पाय चेपले की माझे पाय दुखायला लागले. त्यांचे समाधान झाल्यावरच ते थांबले. पादसेवनाचा त्यांना आनंद झालेला होता, पण माझ्या पायांचे काय. सगळे श्रोते हे ऐकताना हसू लागले, स्वामीजीही हसत होते. मग म्हणाले सुदैवाने पुण्य लोक अशी कुठली सेवा करत नाही, हे माझे भाग्यच आहे. पुन्हा एकदा हसा पिकला. बोलता बोलता स्वामींनी सद्गुरु सेवेचे अर्म सांगितले. अतिशय हसत खेळत आणि हळुवारपणे स्वामीजी आम्हा सर्वांना परमार्थ मार्गावर पुढे घेऊन जात होते.
हरी हरी. काल आपण एका साधकांना बोलताना सांगितले की ध्यान सुरू होण्यापूर्वी आपण जे श्वास घेतो ते मणिपूर चक्रापासून सो म्हणत घ्यायचे. सहस्रारापर्यंत घेऊन तेथे दोन चार क्षण थांबायचे, पुन्हा हम म्हणत मणिपूर चक्रापर्यंत यायचे आहे अशी प्रक्रिया करायची. मणिपूर चक्रापासून पाठीमागून लहान मेंदूपर्यंत जाऊन तेथून मग आज्ञा चक्रापाशी पाहायचे आहे. तुम्ही ही प्रक्रिया करता ती अगदी बरोबर आहे. स्वामीजी मला काही असे श्वास घेता येत नाहीत, या प्रक्रियेचा संबंध ध्यान चूक किंवा बरोबर, ध्यान चांगले लागणे व न लागणे याच्याशी असेल तर तसे श्वास घेण्यासाठी प्रक्रिया कशी करायची, कृपया मार्गदर्शन मिळेल ना, ही नम्र प्रार्थना असा प्रश्न आहे. बुधवारी मी सकाळी भेटीसाठी म्हणून बसत असतो तेव्हा कोणी ना कोणी येऊन काही विचारत असत आणि त्यांच्याशी मी बोलत असतो. एका साधकाने मदा भटांचं पुस्तक आणलेलं होतं आणि त्या पुस्तकाच्या पुस्तक आणलं होतं त्या पुस्तकातून वाचून ते सोहम ध्यानाची क्रिया करत असत, अजूनही करतात. मदा भटांनी असं लिहिलेलं होतं की पाठीच्या मणक्यापासून मणिपूर चक्रातून पाठीच्या मणक्यापासून ते आपण ऊर्ध्वगामी होतो आहोत असा भाव ठेवावा. सो असा श्वास घेताना आणि हम असा श्वास घेताना उलट्या क्रमाने आपण आपल्या मूळ ठिकाणी परत येतो. पण स्वामी स्वरूपानंदांनीही एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ऊर्ध्वगामी होताना पाठीच्या मणक्यापासून आपली चेतना वर येते अशा प्रकारचा भाव धरावा असं म्हटलेलं आहे. तर तसंच मदा भटांनी, ते स्वरूपानंदांचे अनुग्रहित असल्यामुळं मदा भटांनी देखील स्वामीजींनी सांगितलेलं होतं तसंच लिहिलेलं होतं. या ज्या सगळ्या टर्म्स आहेत तुम्ही कृपा करून लक्षात घ्या की त्या अतिशय ऍबस्ट्रॅक्ट आहेत. या सगळ्या भावना आहेत. हे एक, सोहमचा श्वास घेताना नाभीस्थानापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत स्वरूपानंदांनी म्हटलेलं आहे, नाभीपासोनी ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत. हा जो सोहम ध्वनी खेळत राहतो तर तिथं लक्ष देण्याची ही स्वरूपानंदांची युक्ती होती असं तुम्ही लक्षात घ्या. ही मुळात भावना आहे. आणि कोणाला कोणती भावना आवडते, कोणाला कोणती भावना आवडते, एखादी भावना आपल्याकरता खूप चांगलं काम करून देते अशा प्रकारे. आणि नीट विचार जर केला तर पाठीच्या मणक्यामधूनच आपल्या सगळ्या संवेदना मेंदूकडून शरीराकडे जाणाऱ्या अशा पास होत असल्यामुळं तशा प्रकारे स्वामीजींनी म्हटलेलं आहे तेही योग्यच आहे. पण पाठीच्या मणक्यापासून चेतना जाते आहे हे समजायचं कसं? ती तुम्ही पाठीच्या मणक्यापासून वर घेताय याला आधार काय? एवढं त्या व्यक्तीला न दुखवता मी असं म्हटलं की ठीक आहे तसं करत जा. कारण कधी कधी या अशा गोष्टींमधून निष्कारण गुढता येत असते. तसंच स्वरूपानंदांनीही तसं सांगितलेलं आहे. असं असल्यामुळं कशा प्रकारे आपण करतो तर बरं चांगलं आहे असं म्हणून सोडून द्यायचं. आपल्याला ते जमत नसेल तरी देखील आपल्याला जमतंय ते चांगलं आहे असं म्हणून सोडून द्यायचं. समजलं का? याच्यामध्ये जास्त खल करण्यासारखं काही नाही. याच्यावरून ध्यान आपलं चांगलं होणं न होणं हे इतकं अवलंबून नाही. मन ही देखील एक वायूचीच स्थिती आहे. मन आणि वायू हे एकरूप आहेत. असं असल्यामुळं तुम्ही कुठलाही ट्रॅक जरी डोळ्यासमोर आणला नाही, अगदी पाठीचा मणका नव्हे, नुसता एक कुठला तरी काल्पनिक मार्ग, तरी देखील मनाला चालतं. ती भावना वायू सकट ऊर्ध्वगामी होणं हे त्याच्यामध्ये जास्त महत्वाचं आहे. इतर गोष्टी या तशा गौण समजायच्या. पण याच्यावरून मला बुधवारी येणाऱ्या साधकांकरता एक सांगावं असं वाटतं. काही मंडळी नियमित येत असतात तर प्रत्येकाशी बोलण्यामुळे तुम्ही इकडचे तिकडे अशी तुमची हालचाल होऊ देऊ नका. तुम्हाला मुळात जे शिकवलेलं आहे, तुम्हाला जे सांगितलेलं आहे, तर ते चांगलं उत्तमच आणि योग्य असंच सांगितलेलं आहे. त्याची भाषा एखाद वेळेला जर बदलली एखाद्या व्यक्तीच्या संभाषणामुळं, तशा प्रकारचं त्यांनी विचारल्यामुळं, याचा अर्थ तुम्ही चूक करता, इतका कमकुवत परमार्थ तुम्ही करू नका असं मी तुम्हाला सांगतो. मला एकाने असाच प्रश्न विचारला होता की नाभीपासून वर जायचं म्हणजे नाभीच्या तिथं मागं लहान आतडं आलं, जे लहान आतड्याच्या तिथून सुरुवात करून जठर वगैरे अन्ननलिका आणि इथं येऊन मग इथून वर जायचं कसं असं विचारलं. तर इतकं खोलात शिरू नका. म्हणजे हे असं खोलात शिरणं हे तसं मग हास्यास्पद होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्याला जसं रुचेल, ज्याला जसं झेपेल, असा एक अज्ञात मार्ग की ज्या मार्गाने तुम्ही ऊर्ध्वगामी होत आहात, मुख्यतः जीवरूपानी असलेले आपण शिवस्वरूपाला, आत्मस्वरूपाला भेटायला एकरूप व्हायला जातो आहोत, असा मूळ त्याचा ध्वनी अर्थ आहे. याच्यापेक्षा जास्त काही नाहीये. आपण सकाळच्या एका सत्रात दोन दिवसापूर्वीच सोहम व मरण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे म्हटले होते. वेळ थोडा असल्याने आपण त्यावर थोडक्यात बोलला होता. तसेच थोडेच लोक असल्याने हे फक्त त्यांच्यापुरतेच मर्यादित राहिल्याने हे परत एकदा सर्वांसाठी सविस्तर सांगाल का? रिपीटेशन असल्याने कृपया मला क्षमा कराल का, कराल ना वगैरे. देहधारी व्यक्तीला तो परमात्माच मी आहे अशी कल्पना करताना देहाला बाजूला सारून, देह मन बुद्धी या भावनेला बाजूला सारून, अव्यक्त अचिंत्य अविनाशी जाणीव स्वरूप असं परमात्म तत्व मी आहे अशी भावना करणं कधी कधी फार जड जात, कठीण जात. कारण तोच मी आहे असं म्हणताना देह परमात्मा आहे अशी भावना न कळत स्पर्श करते. सद्गुरु सांगतात की देह मन बुद्धी तुला साधन म्हणून मिळालेला आहे आणि साधन वापरणारा तू यांच्यापेक्षा वेगळा आहे. हा जो वेगळा आहे चेतन स्वरूप जाणीव स्वरूप त्यांनी तो परमात्माच मी आहे असं अनुसंधान ठेवणं आवश्यक आहे. पण या जन्माच्या संस्कारामुळं आणि जन्मजन्मांच्या संस्कारामुळं आपण म्हणजे देह हे समीकरण इतकं पक्क झालेलं आहे की अगदी तोच मी आहे असं म्हणताना देखील आपण कळत न कळत देहाच्या अंगाने देखील विचार करू शकतो, आपल्या मनामध्ये सूक्ष्म तरंग येऊ शकतो. याच्यासाठी सगळ्या संतांनी, मी नाथ भागवत वाचत होतो आणि त्याच्यावर निरूपण करताना मी हा विचार बोललो. देहाला मृत्यू आहे, देह जाणारा आहे असा तिथं विषय चाललेला होता. देहाचा मृत्यू आणि आपण मात्र परमात्मा अशा प्रकारचं समीकरण हे जास्त चांगलं काम करतं. स्वामी स्वरूपानंदांना मृत्यूचा प्रकर्षाने अनुभव आला. त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला समजेल की अनुभव आला म्हणजे आपण अगदी जातोच आहोत इतकी भीती वाटली, खूप भीती वाटली. आता मृत्यू समोर आलेला आहे आणि आपण आता चाललो अशी पूर्ण भावना झाली. आजारी होते ते, त्या आजारपणामध्ये हे घडलं. त्यांनी साखी देखील लिहून ठेवली, शुक्ल पक्ष भृगु वासर रात्रौ आषाढींची नवमी 1856 शकाब्द मृत्यू पावलो आम्ही. आता आपलं काही वाचत नाही अशी भावना फार दृढ झाली. आपण आता गेलोच असं अगदी वाटायला लागलं, मृत्यूची भयंकर भीती वाटली. ही मृत्यूची भीती वाटण्याच्या आधीपासून ते वयाच्या 20व्या वर्षापासून ते स्वरूपानंदांकडे, गणेशनाथांकडे जात होते. खरं म्हणजे किती, 1923 सालापासून ते गणेशनाथांकडे जात होते. ही घटना 1932 सालची आहे. गणेशनाथांनी स्वरूपानंदांना तो परमात्माच तू आहेस अशा प्रकारचा तत्वमसी असा उपदेश केलेला होता आणि ते देखील तो परमात्माच मी आहे अशा प्रकारे चिंतन करून साधना देखील करत होते. ते आपल्यासारखी स्थिती होती त्यांची. आपल्याला जसा सद्गुरूंचा अनुग्रह झालाय, सद्गुरूंचा अनुग्रह होऊन कोणाला 2 वर्ष, कोणाला 5 वर्ष, कोणाला 10, तशी त्यांना 8-10 वर्ष झालेली होती. तरी देखील ते असं म्हणतात की अशी साधना करत असतानाही आणि सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे खरंच आपण देह नाही अशा प्रकारचा दृढ भाव धरण्याचा प्रयत्न करून देखील मी मृत्यूला इतका घाबरलो की बस, आपला देह चालला आता देह पडणार ही गोष्ट सहन झाली नाही म्हणून अतिशय भीती वाटली। म्हणजे 1923 सालापासून जेव्हा ही घटना झाली घडली त्यांच्या बाबत 8-9-10 वर्षांनी, तोपर्यंत केलेली जी साधना होती ती साधना तो परमात्माच मी आहे मी देह मन बुद्धी नाही अशा प्रकारे करत असताना देखील देह भावना बळकट होती म्हणून तर मृत्यूची भीती वाटली। आणि एका क्षणाला आपण गेलो असंच त्यांना वाटलं। त्या अवस्थेमध्ये निश्चित पडून होते आणि मग मात्र त्या अवस्थेचा त्यांनी लाभ घेतला। आपण गेलो देहानी अशी तीव्र भावना त्यांची निर्माण झाल्यानंतर आता देहच पडला आता भीती कोणाला, आता देहच पडला आता भीती कशाची, आता देहच पडला तर आता विषय कसले, आता देहच पडला तर प्रकृतीची देखील एवढी काळजी कसली, अशा प्रकारचं चिंतन करून त्यांनी तोच मी आहे हा विचार जास्त प्रकर्षाने बाणवायला सुरुवात केली। याचा अर्थ असा की अशा प्रकारची दृढमूल भावना धरून त्याप्रमाणे सोहम साधना केल्यावर मात्र त्यांची साधना फार वेगाने प्रतिफळली। आणि त्याच्याही आधी ते सोहम साधना करतच होते तरी देखील देहभावना इतकी जबरदस्त होती की त्यापोटी ती सोहम साधना तितकी तीव्रतेने आत जात नव्हती असाच अर्थ होतो त्याचा। म्हणून आपण देह नाही ही एक बाजू, ही आपण काय नाही हे दाखवते आणि आपण काय आहोत हे तोच मी आहे ही बाजू दाखवते। म्हणून एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत। समर्थांनी देखील मरणाचे स्मरण असावे हरी भक्तीस सादर व्हावे अशी जोडगोळी सांगितलेली आहे। मरणाच्या स्मरणाखेरीज असलेली हरिभक्ती ही फार वरवरची राहते असा त्याचा अर्थ आहे। याचा जर नीट अर्थ पाहायचा झाला तर मरणाच्या स्मरणाखेरीज केलेली साधना, मरणाच्या स्मरणाखेरीज असलेलं हरिस्मरण, ध्यान, उपासना हे अति वरवरचं राहतं। स्वामीजी सांगतात त्या भाषेत काय घृतकुल्या मधुकुल्या तसं सगळं आपलं व्यवस्थित संसारातलं चाललेलं आहे आणि तोच मी आहे असं म्हणतो त्याला कसला बोध होणार, याचा करता टोकावरच जावं लागतं। रमण महर्षींना देखील मृत्यूचा अनुभव आला आणि मृत्यूच्या अनुभवानंतर मग खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये पालट झाला। मृत्यूची त्यांनाही अशीच भीती वाटली आणि मृत्यूचा अनुभव आला आणि मग मी कोण आहे हा शोध जास्त अर्थपूर्ण असा त्यांच्या बाबत झाला, त्यांना आत्मसाक्षात्कारापर्यंत घेऊन गेला। त्यामुळे आपण देह मन बुद्धी नाही एवढंच नव्हे तर देह मन बुद्धीचा नाश झालेला आहे, मृत्यू झालेला आहे तरी देखील उर्वरित आहे असं जे समजतं तो मात्र परमात्मा आहे अशा प्रकारची साधना ही लवकर लवकर परिणाम करून देणारी अशी ठरते असं मी त्या दिवशी सांगितलेलं होतं। तेव्हा फार थोडा समुदाय माझ्या समोर असल्यामुळं 60-65 लोक होते, हे जास्त लोकांनी जर ऐकलं तर जास्त लोकांना उपयोग होईल असं वाटल्यावरून यांनी हा प्रश्न विचारला, ज्यांनी विचारलेला आहे त्यांनी की जास्त लोक ऐकतील त्यामुळे साधनेची दिशा त्यांना जास्त उत्तम रीतीने स्पष्ट होईल। असं वाटल्यावरून त्यांनी हा प्रश्न विचारला. आणि मरणाचं जर स्मरण असेल तेव्हा मी नाथांची ती गोष्ट सांगितलेलीच होती की नाथांना आत्मज्ञानासंबंधी विचारायला आलेल्या एका माणसाला नाथ म्हणाले ते राहू दे बाजूला, खरं म्हणजे तू 8 दिवसांनी नाहीयेस, तू मरणारेस मला समजलंय. तर नाथांनी सांगितलं की तू मरणारेस, संत असं सांगत नाहीत. नाथ म्हणाले की तू 8 दिवसांनी नाहीयेस. तो म्हणाला पापाचरण फार घडतं माझ्याकडून, मी निंद्य कर्म माझ्या हातून खोड मला लागल्यामुळे होतात, चुकीची कर्म माझ्या हातून फार, व्यभिचार माझ्या हातून फार घडतो. तर ते म्हणाले ते सगळं ठीक आहे पण तूच राहणार नाहीयेस, 8 दिवसांनी तू नसशील. नाथांवर विश्वास असल्यामुळं आणि नाथांसारख्या संतांनी सांगितल्यामुळं त्यांनी 5व्या 6व्या दिवशी खरं घोंगडीच अंथरली की आपण आता जाणार, नाथांचे शब्द खोटे नाही ठरणार म्हणून. आणि 8 दिवसांनी नाथ त्याच्याकडे गेले आणि म्हणाले की व्यभिचाराचा विचार किती वेळेला मनात आला, व्यभिचार किती वेळेला घडला, पापाचरण किती वेळेला घडलं, तुम्हाला पापाचरण कसलं, सारखा मृत्यूचा विचार समोर येत होता, त्यामुळे निंद्य असं काहीही हातून घडलं नाही, जनरीतीला सोडून असं काही वागलं नाही. अशा रीतीने मृत्यूची जर सतत जाणीव असेल तर साधनेची खरी जी बाजू आहे ती बाजू आपल्याला अनुसरता येते. याला धरून त्या दिवशी नाथ भागवतावर बोलतानाच मी हे म्हटलेलं होत. कोणा भंग म्हणेल म्हण प्रणव, अभंग म्हण बर.
कर्म कर्मेनु रे अहंता रज कण जाऊने गुणातीतता सत्कर्मांच फळते ईश्वर चरण कमलिवाईले जीवन धन्य धन्य जाहले जीवन धन्य धन्य जाहले नुरोनी काही जे का उरले परब्रह्म ते भरुनी ठेले सर्वात्मक त्या ब्रह्मी समरस होनिया राहिले जीवन धन्य धन्य जाहले जीवन धन्य धन्य जाहले प्रेम भराने मन हे धाले प्रेम भराने मन हे धाले स्वानंदाने नाचू लागले गुरु कृपेचा अगाध अनुभवी मकरंदा रमविले मकरंदारमविले जीवन धन्य धन्य जाहले जीवन धन्य धन्य जाहले
हरी हरी काल काल सकाळी नाम सांगताना आपण सांगितले सगळे प्रश्न काल किंवा परवा मी जे बोललो त्याच्यावर आलेले प्रथम श्वासाकडे नेहमीच्या श्वासाकडे लक्ष ठेवावे मग हे लक्ष जो ठेवणारा आहे तो मी आपल्या शरीरामध्ये कुठं आहे तो कदाचित हृदयापाशी असेल किंवा कंठापाशी असेल किंवा चिदाकाशापाशी असेल श्वासाकडे लक्ष ठेवणारा मी जिथं कुठं आपण आहोत अशी भावना असेल तिथंच लक्षही ठेवायला सांगितलं आणि तिथं लक्ष ठेवून ओम राम कृष्ण हरी हे नाम घ्यायला सांगितलं त्यांनी असं म्हटलं की नाम घेता घेता बाकी सगळ्याचा विसर पडून केवळ ती मीपणाची जाणीव शिल्लक राहते त्या जाणीवेमधील मीपणा विरून जाऊन तेथे मीच परमात्मा हा बोध निर्माण होतो परंतु हे घडण्यासाठी बुद्धीतील अहंभाव गेला पाहिजे या संपूर्ण प्रक्रियेवर पुन्हा चिंतन करताना काही शंका निर्माण झाल्या त्या योग्य वाटल्यास कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना बुद्धीतील अहंभाव जाणे हे सर्वात महत्वाची ही सर्वात महत्वाची स्टेप वाटली तो अहंभाव घालवण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करावे व्यवहार काळी काही कार्य पूर्ण करण्यासाठी वारंवार मीपणा धारण करावा लागतो तो मी आणि ध्यानाच्या शेवटच्या टप्प्यात उरणारा मी हे दोन्ही वेगवेगळे आहेत का एकच आहेत? ध्यानाव्यतिरिक्त इतर वेळी जो मी माझे अस्मिता आमच्यामध्ये कायम ठासून भरलेली असते ती कमी करण्याचा अभ्यास केला तर ध्यान काली शेवटी उरलेला मीपणाचा भाव परमात्म भावामध्ये ट्रान्सफॉर्म व्हायला मदत होणार आहे का? त्यासाठी काय अभ्यास करायचा आहे? मीचे संपूर्ण विस्मरण म्हणजेच शरणागती आहे का? स्वामी स्वरूपानंद म्हणतात, मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता, ते याच शरणागतीच्या अर्थाने म्हणतात का? त्यापुढे, म्हणूनच मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता, हे होणार आहे का? ध्यानकाली शेवटी शिल्लक राहणारा मीपणाचा भाव काही केल्या संपत नाही, तो कधी संपेल? कारण तो असेपर्यंत वेगळेपणाने मीपणाच्या अस्तित्वाची जाणीव कायम टिकून राहते आणि त्याच भावामध्ये ध्यानाची वेळ संपून जाते. आपल्या कृपेने अगदी क्वचित ध्यानामध्ये इथपर्यंत पोचलो की काय असे वाटते. खरे काय ते आपणालाच कळत असणार. शिक्षक दिन आहे का आज? बरोबर. इथं म्हटलं हॅपी टीचर्स डे. आणि म्हटलं प्लीज हे वाचू नये ही विनंती. क्रमाने वाचताना एका ओळीच्या नंतर दुसरी येणार ना, त्यामुळे ते वाचून मग पुढचं वाचलं गेलं असं झालं. आधी पुढची ओळ वाचून मग अलीकडची वाचायला पाहिजे होती. मी जो प्रश्न घेतला हा फार बरेच 5 प्रश्न त्या प्रक्रियेच्या संदर्भात विचारलेत आणि सगळे खूप चांगले प्रश्न. एवढ्या वेळात त्याची उत्तरं होणं शक्यच नाही. बुद्धीतील अहंभाव जाणे ही सर्वात महत्वाची स्टेप वाटली. तो अहंभाव घालवण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करावे? श्वासाकडे आपण प्रक्रिया काय आहे ते मी सांगतो. श्वासाकडे आपण लक्ष दिलं आणि मी तेव्हा असं सांगितलं होतं की श्वासाकडे निर्विचार होऊन लक्ष द्यायचं आणि ही निर्विचारता ठेवायला सोपं जावं म्हणून आपल्या समोरचं जे टास्क आहे ते श्वास सोडताना फक्त निर्विचार. सोडून झाल्यावर म्हणायचं म्हणजे लक्षात ठेवायचं की घेताना फक्त निर्विचार, घेऊन झाल्यावर सोडताना फक्त निर्विचार, खूप वेळ निर्विचार नाही. आता मी 5 मिनिटं निर्विचार राहीन नाही तर श्वास सोडत असताना निर्विचार, घेऊन संपेपर्यंत निर्विचार, असं सातत्याने करत राहायचं आपल्या साध्या श्वासावर. म्हणजे मग ती गोष्ट अखंड राहते आणि बराच वेळ निर्विचारता आपल्याला मिळतेच. अशा अभ्यासाने सहजपणाने आपण निर्विचार राहू शकतो, विचाराखेरीज आपण राहू शकतो. पण श्वासाकडे लक्ष देणारा कोण आहे? निर्विचारता समजली, पण निर्विचारता ज्याला समजली, निर्विचारता हे ध्येय नाहीये. तर निर्विचारता समजणारा जो आहे त्याला समजलं ना निर्विचार आपण झालो, हा समजून घेणारा कुठं बसलाय? पायात, पोटात, हातात? आता मी ऐकतोय तर माझं ऐकणं समजून घेणारा तुमच्या ठिकाणी कुठं आहे? मीपणाची भावना ती कदाचित इथं असेल, कदाचित इथं कुठंतरी असेल, कदाचित अजून वर कुठंतरी असेल. कोल्हापूरच्या बाजूला म्हण आहे की मेंदू गुडघ्यामध्ये असतो अशी म्हण आहे, पण ते खोटं आहे बरं का? तसा नसतो गुडघ्यामध्ये. मीपणाची भावना ज्याची गुडघ्यामध्ये आहे असं फार क्वचित, पण ती तिकडे बहुतेक उपहासाने म्हटलं जात असं मला वाटतं. निश्चित हो ना, उपहासाने म्हटलं जात. त्यामुळे हा जो मी आता तुम्ही ऐकत असताना देखील कुठं आहे, कुठून तुम्ही ऐकता आहात, हे तुम्हाला कल्पनेने आयडेंटिफाय करता येतं की आपण अमुक अमुक ठिकाणी आहोत असं. हेही तसं ऍबस्ट्रॅक्टच आहे, फार स्पष्ट नाहीये, पण तरी देखील कळण्यासारखं आहे. तसं निर्विचार तिकडे लक्ष ठेवणारा देखील तिथूनच लक्ष ठेवतो आणि त्याच्याच अधिष्ठानावर श्वासही चाललेले आहेत आणि त्याच्याच अधिष्ठानावर तोच लक्षही ठेवतो आहे की विचाररहितता आहे. हा जो लक्ष ठेवणारा आत जिथं आहे तिथंच आता थांबून राहायचं. कॉन्सन्ट्रेट करायचं हाही शब्द नाहीच, तिथं थांबून राहायचं. कारण कॉन्सन्ट्रेट करण्यामध्ये देखील आणि कोणीतरी वेगळा आहे आणि तो तिथं कॉन्सन्ट्रेट करतो असा अर्थ होतो. तिथं एकाग्र व्हायचं नाहीये, तर तिथली जाणीव जी आहे ती तिथंच आहे, ती आपली आपल्याला समजून राहिलेली आहे अशा अर्थाने सर्व जाणीवेशी तिथल्या आणि तिथंच जाणीव असल्यामुळे तिथंच राहायचं. कोणाकोणाच्या बाबत तिथं जर राहिलं तर आणि दीर्घकाळ म्हणजे मिनिटामागून मिनिट म्हणजे दीर्घकाळ, तर आपोआप ती जाणीव शक्ती ध्यान करणाऱ्याच्या बाबतीत ऊर्ध्वगामी होते आणि या मस्तकाच्या प्रदेशात जाऊन थांबते. हा सरावाचा भाग आहे आणि तिथं शांती मिळत असल्यामुळं ध्यानाच्या वेळेला ती जाणीव शक्ती ऊर्ध्वगामी होते. तसं झालं तर चांगलंच आहे आणि नाही झालं तर जिथं ती जाणीव शक्ती आहे तर तिथून नाम चाललेलं आहे अशी भावना ठेवायची. नाम मी घेतो तेव्हा तुम्ही ऐकता तर कानांनी ऐकता, पण तिथून कान तिथून कानाकडून ऐकलं जात आहे. आणि जेव्हा तुम्ही नाम घेता तेव्हा मुखाने नाम घेता, पण तिथून मुखाकरवी नाम घेतलं जात आहे अशी भावना ठेवायची. भावना ठेवायला देखील लागत नाही हे समजतच की तिथून ते चाललेलं आहे, आपण तिथं आहोत आणि इंद्रिय काम करतायत ऐकण्याचं आणि नाम घेण्याचं. आणि राम कृष्ण हरी हे जे नाम आहे त्या नामाचा अर्थ परमात्म्याशी जोडला गेलेला असल्यामुळं तिथून जे नाम ऐकलं जातं अथवा तिथून मुखानी जे बोललं जातं त्याचाही अधिष्ठाता तोच असल्यामुळं आपण परमात्मा आहोत, आपण परमात्म्याशी तदाकार आहोत अशी भावना तिथं निर्माण होते. ती शांती देते, ती समाधान देते. ती जर चिदाकाशात होत असेल तर नंतर जेव्हा दोन नामामध्ये अंतर राहतं तेव्हा शांतीचा अनुभव येतो. तिथं जो शुद्ध स्वरूपामध्ये अहम असतो तोच परमात्मा, आपण परमात्मा आहोत असा बोध आपल्या स्वतःवर घेतो आणि त्या बोधामध्ये तो रमायला देखील लागतो. यांनी असं म्हटलं की नाम घेता घेता सर्वांचा विसर पडतो, केवळ मीपणाची जाणीव शिल्लक राहते. म्हणजे आपण इथून नाम ऐकलं जातं, इथून नाम घेतलं जातं एवढीच जाणीव शिल्लक राहते. आणि त्या जाणीवेमधला जो मीपणाचा भाग आहे हा मीपणा देहाव्यतिरिक्त लक्षात येतो. हे याचं वैशिष्ट्य आहे. देहाव्यतिरिक्त तो एरवी आपला मीपणा देहाशी संबंधित असतो, पण तिथं असणारा हा जो मीचा भाव आहे त्याला देहाच्या आठवणीचं कवच नसतं. तो विदेही मी असतो, देहरहित मी असतो. आणि हा देहरहित मी किंवा शुद्ध मी हा मुळातच परमात्मा आहे. परमात्मा आपल्या ठिकाणी असणारा जीवपणाला आलेला आहे आणि देहाला मी समजतो, तर उलटी प्रक्रिया आपोआप घडते आणि त्या प्रक्रियेप्रमाणे तिथं असणारा जो देहरहित मीपणाचा भाव आहे त्याला नामामुळे सतत परमात्म्याचा संस्कार होऊन सोहम घोकायला लागत नाही, पण आपण परमात्मा स्वरूप आहोत किंवा परमात्म्याची शांती समाधान त्याला तिथं आपोआप मिळायला सुरुवात होते. असं असल्यामुळं विचाराच्या अंगाने नाही, बोधाच्या अंगाने त्याला अतिशय तृप्ती आणि आपण परमात्मा आहोत असं लक्षात येणं, रिअलाइज होणं असं तिथं घडत राहतं. त्यांनी एक परंतु मात्र केलाय, हे घडण्यासाठी बुद्धीतील अहंभाव गेला पाहिजे, याचं फार चिंतन करू नका. बुद्धीतला अहंभाव जाण्याबद्दल चिंतन करू नका. हे नाम जेव्हा असं नाम तुम्ही घ्याल तेव्हा असं घेत जा. तो बुद्धीतला अहंभाव गेला पाहिजे हे त्यावेळेला आठवू देखील नका. काहीच गरज नाही आठवण्याची, कारण जेव्हा विदेही मी आठवतो तेव्हा तिथं बुद्धीही नसतेच. आणि जी बुद्धी असते ती बुद्धी प्युअर इंटेलेक्ट हे परमात्म्याचं स्वरूप आहे. बुद्धी आणि मतबुद्धी याच्यातला फरक हाच की बुद्धीच्या ठिकाणी अहंभाव आहे म्हणून एरवी नुसती बुद्धी म्हणजे परमात्माच आहे, नुसता इंटेलेक्ट म्हणजे परमात्माच आहे. पण फार फार संस्कार म्हणजे विपरीत संस्कारांमुळं आपल्या ठिकाणी मात्र निश्चितपणे या मीपणाला देह मी असं एक नकळत अबोधात्मक वळण लागलेलं आहे. हा बुद्धीत जो अहंभाव आहे त्या अहंभावामुळे तर आपण परमात्म्यापासून वेगळे पडलो. तर या ठिकाणी हे सगळं घडण्यासाठी बुद्धीतला अहंभाव गेला पाहिजे. असं करण्याच्या ऐवजी ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेनुसार केवळ नाम घेणं तो जाईल जेव्हा जायचा तेव्हा जाईल असा त्याला धरून टाकून देता येत नाही, ही अडचण आहे. पण हळूहळू बुद्धीच्या ठिकाणी असणारी मी परमात्म्यापासून वेगळा अशी अहंता नाहीशी होते. ती नाहीशी झाली तर तुम्ही स्वरूपानंदच झालात. गेला पाहिजे हे खरंच आहे, पण ते झालं की तुमचं जीवनातलं कामच संपलं, कामच झालं. अशा रीतीने या प्रक्रियेचं वर्णन केल्यानंतर आता हे नीट लक्षात ठेवा बरं का, पाच प्रश्न आहेत तर ते पुढच्या सत्संगात घेईन. पुढच्या वेळेला आता मला एवढी प्रक्रिया न सांगता उत्तर देता येवो, तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरून मला दिसेल की तुम्हाला ते सगळं नीट आठवते, म्हणजे काहीच गरज नाही परत एवढं सांगायची. असं तुमच्या चेहऱ्यावरून मला दिसलं रे दिसलं की मी लगेच 1, 2, 3, 4, 5 अशा 5 प्रश्नांची उत्तरं याच्यातली पाहायला सुरुवात करीन पुढच्या वेळेला. हरिओम तत्सत. एक मिनिटभर आपण शांत टोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी बोला पुंडली कवरदे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।